हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगमशिष्य मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेऽधिपतिश्च माम् उपागमशिष्य मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हार्योजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धीष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपर्वाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानी च मे पूतभृच्च म आघवनीयश्च म आग्नीध्रम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
श्रीराम नुकत्याच झालेल्या पावस आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त शैलजा पेंडसे आपल्याला वाचून दाखवणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। डोरले येथील वर्धापन दिन उत्सव प्रसंगी पूजनीय स्वामीजींचं प्रवचन आपण मागील गुरुवारी ऐकण्यास सुरुवात केली, त्या प्रवचनाचा पुढील भाग आपण आज ऐकणार आहोत। ते पाहणे ऐसे वीरा जैसे न मोडलिया विहिरा आपुलिया उगमी झरा भरोनी ठाके का आटलिया अंभ निजबिंबी प्रतिबिंब नेहटे का नभी नभ घटा भावी चक्षु निजबुबुळ देखणे जिव्हे आपुली चवी चाखणे तैसे आहे निरीक्षणे येथींचे पई। जसं आपल्या डोळ्यांनी स्वतःचंच बुबुळ पाहावं किंवा जिभेने आपल्या स्वतःची चव घ्यावी तसा हा पारमार्थिक अनुभव असतो। हा अनुभव आपला आपल्यालाच येत असतो। हा अनुभव करून देण्यासाठी म्हणून बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा काहीही उपयोग होत नाही, दृश्याचा उपयोग नाही। दृश्याचा उपयोग नसल्यामुळे ध्यानामध्ये डोळे बंद करून ठेवायला सांगतात। आत्मा हा डोळ्यांचा विषय नाही, कुठल्याच इंद्रियांचा विषय नाही। असं असल्यामुळे इथे इंद्रिय बंद करून ठेवावी लागतात, शून्य करून ठेवावी लागतात। एवढंच नाही तर आत्मा हा तर्कानेही प्राप्त होत नसल्यामुळे तर्कबुद्धीचाही तिथे विशेष उपयोग होत नाही। समर्थ म्हणतात की चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा आघवाची पूर्वपक्षु आत्मा ठाईंचा अलक्षु लक्षवेना। इंद्रियांना जसा तो अगोचर आहे तसाच तो बुद्धीलाही म्हणजेच तर्कालाही अगोचर आहे आणि मनाला देखील तो सापडत नाही। जोपर्यंत विचार चालू असतात तोपर्यंत आपण संसारातच भटकत असतो। कितीही म्हटलं तरी मन हे निराकारासंबंधी चिंतन करू शकत नाही, मन हे अव्यक्तासंबंधी काहीच करू शकत नाही, व्यक्त गोष्टीसंबंधीच मन काम करतं। असं असल्यामुळे ध्यानात जे विचार असतात तर ते विचार देखील संसाराच्या संदर्भात असतात। ज्या पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टी आहेत तसा किंवा अनुभवलेले भोगपदार्थ असतात तर त्याच गोष्टींचा मनाला थांग असतो. असं असल्यामुळे ध्यानाच्या वेळेला मन देखील नेहमी बाहेरच विहार करत असतं. हे बाहेर विहार करणारं मन इंद्रिय बंद करायची असा संकल्प करून आणि तशा रीतीने डोळे मिटून बसलं की इंद्रिय बंद होतात. तर्क लढवायचा नाही अशा प्रकारे निश्चय केला की तर्कबुद्धी थांबते. मनाचंच जरा अवघड तंत्र आहे. म्हणून या मनाकडे मात्र मनात उठणाऱ्या तरंगांकडे विचारांकडे वेगळेपणानी पाहायचं असतं, साक्षीत्वानी पाहायचं असतं. आपण द्रष्टा दृश्य गगन या वीण काही नुरावे भान अशी स्थिती ध्यानामध्ये येणं गरजेचं आहे. द्रष्टा म्हणजे आपण, मी स्वतः याला भगवंतांनी ज्ञानोबांनी एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तू मी गा असं म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना मी तो मी म्हणजे आपण निर्देश जरी करत असलो तरी देखील देहाच्या पलीकडे असणारी जाणीव वस्तू जी आहे ती जाणीव वस्तू खरं म्हणजे मी आहे, मन देखील नाही. असं असल्यामुळे मनात उठणारे जे नाना तरंग आहेत, विचार तरंग आहेत, तर ते विचार तरंग संपल्याखेरीज, ते नाहीसे झाल्याखेरीज आत्मस्वरूप प्रगट होत नाही. मी तुम्हाला सांगतोय की ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. सगळं ध्यान हे मनाकरता आहे. खरंय की नाही डॉक्टर? मन हे एका क्षणात कुठूनही कुठेही तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. अगदी कधीही तुमच्या मनात न उद्भवलेला विचार विकल्प हा एखाद्या वेळेला अचानक येऊ शकतो आणि त्याच्यात आपण रमून जातो. आणि त्याच्यात रमणं, त्याचा विचार करत बसणं किंवा त्याच्या चिंतनामध्ये अडकणं म्हणजे परमार्थ वस्तूपासून दूर असणंच राहतं. विचार किंवा मन ही अस्वस्थताच आहे. स्वस्थता याचा अर्थ विचाररहित स्थिती, शांती. तुम्ही जर कोणतंही उत्तम चिंतन केलं तरी देखील जोपर्यंत मन चालू आहे तोपर्यंत संपूर्ण समाधान मिळणं अशक्य आहे. सात्विक समाधान मिळेल म्हणून ध्यानामध्ये सर्व प्रकारच्या विचारांकडे साक्षीत्वानी पाहायला सांगितलं जातं. या सर्व प्रकारच्या विचारामध्ये भूतकाळाविषयी चिंतन नको, भविष्यकाळाविषयी कल्पना मनात आठवायला नको, विकासाविषयी विषयाविषयी चिंतन नको, पैसा उद्योग व्यवसाय नोकरी यासंबंधींच्या विचाराला थारा नको. म्हणून ध्यानात बसलेल्या व्यक्तींनी जेव्हा विचार उठेल तेव्हा प्रत्येक विचाराला हा विचार आत्ता नको असं म्हणून त्याला बाजूला सारलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन करणं नाकारलं पाहिजे. याला साक्षीत्वानी पाहणं असं म्हणतात. असं साक्षीत्व राखण्यासाठी आपण सावध असण्याची गरज आहे. बेसावध राहिलो रे राहिलो की मनात येणारा विचार आपण पकडलाच, आपली 5-10 मिनिटं वाया गेलीच समजा. पण जेव्हा जेव्हा तुम्ही समोर विचार उठतो आणि तो विचार करायचा नाही असं ठरवता तेव्हा तो विचार गळून पडतो. त्या विचाराची मातब्बरी नाही तुम्हाला खेचून नेण्याची, ती किमया आपणच करीत असतो. आपणच विचाराला हात धरतो आणि फिरायला सुरुवात करतो. पहावे आपणासी आपण असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा जर खरा अडथळा आपणच आपल्याला पाहण्यासाठी येत असेल तर तो मनाचा आहे, विचारांचा आहे. त्या ठिकाणी ध्यानामध्ये उठणारे विचार जर आपण बाजूला सारू शकलो तर याचा अर्थ प्रत्येक विचारावर जर आपण काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तो लांबवत नेला नाही. ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, परी हाची योगू बापा ऐके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. एका विचारातून निर्माण होणारा दुसरा विचार म्हणजे त्या विचाराला झालेला जणू पुत्र आहे. पुत्र गेल्यानंतर जसा शोक होतो तसं त्या विचारातून पुढचा विचार उद्भवलेला जर आपण सोडून दिला तर विचाराला पुत्रशोक दाखवल्यासारखं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ध्यान या ठिकाणी सोपं आहे. जर तुम्ही निश्चयाने बसलात आणि प्रत्येक विचाराच्या वेळेस सावध असलात आणि हा विचार आपण करणार नाही एवढं भान तुमच्या ठिकाणी असेल तर ध्यानासारखी सोपी गोष्ट नाही. असं जेव्हा होतं तेव्हा विचारांचा विलक्षण वेग जो असतो तो कमी व्हायला सुरुवात होते. एका मिनिटामध्ये 15-17 श्वास चाललेले असतात निरोगी व्यक्तीचे, विचार देखील तेवढेच उठतात. हे विचार कमी व्हायला सुरुवात होते. म्हणजे 15-17 पासून 10-12-8-7-5-4-2 त्यावेळेला अर्थातच तीनच विचार उठतात किंवा चारच विचार उठतात, तेव्हा पहिला विचार नाकारला तो गळून पडला आणि पुढचा विचार अजून उठला नाही पण सेकंद काटा पुढे जातो आहे, काळाची गणना मात्र पुढे चाललेली आहे पण तुमच्या ठिकाणी विचाररहितता आहे, अशी दोन विचारांच्या मधली जी स्थिती आहे ती स्थिती होणं याला निर्विचार स्थिती असं म्हणतात, ज्याला अमन अवस्था असं म्हणतात। या अमन अवस्थेचा काळ जर दीर्घ झाला तर त्याचा अर्थ 40 सेकंद, 60 सेकंद, 1.5 मिनिट, 2 मिनिट इतका मोठा झाला तर अशा स्थितीमध्ये आपण द्रष्टा तसेच आहोत आणि दृश्य म्हणजे विचाररहितता आहे। समोर गगन याचा अर्थ आपण द्रष्टा आहोत, ध्याता आहोत आणि समोर विचारच नाहीत। अशी जर दीर्घ स्थिती झाली तर जो विचाराकडे वेगळेपणाने पाहायला बसलेला साक्षी किंवा द्रष्टा मी आहे, त्या मीला असं लक्षात येतं की मी आहे पण समोर पाहण्यासारखं काही नाही कारण निर्विचारता आहे। अशा वेळेला सगळं ध्यान त्या मीवर म्हणजे जो बसलेला आहे आणि ध्याता त्याच्यापाशी केंद्रित होतं आणि तो आपल्या स्वतःला आत्मा आहे असे जाणतो, त्याला माहीतच आहे, त्याला तिथे तू आत्मस्वरूप आहे आणि सच्चिदानंद आहेस असं सांगायला कोणाचीच गरज नाही। तो ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत स्वसंवेद्य आहे, स्वतःच स्वतःला जाणायला समर्थ आहे। जर दीर्घकाळ दोन विचारांच्या मध्ये काहीच नसेल, पहिला विचार तर संपलेला आहे आणि पुढचा विचार उठलाच नाही, अशा स्थितीमध्ये द्रष्टा जो आहे तो द्रष्टा स्वरूप बोधावर येतो। स्वामी स्वरूपानंदांचा स्वरूप हा जो शब्द आहे तो म्हणजे आपल्या स्वतःलाच झालेला बोध असा त्याचा अर्थ आहे। या स्वरूपाचा एक आनंद आहे, आपल्याला निरनिराळे आनंद माहिती आहेत, खाण्याचा आनंद, उत्तम वस्त्र नेसण्याचा आनंद, चांगलं घर असण्याचा आनंद माहिती आहे, मुलं चांगली शिकणं, त्यांची लग्न होणं या प्रकारचा आनंद आपल्याला माहिती आहे, आपल्याला संगीताचा आनंद माहिती आहे। सगळ्या प्रकारची जी इंद्रिय ज्या ज्या अंगांनी बाहेरचं ज्ञान करून देतात त्या त्या अंगांनी आनंद देखील आहे। सृष्टी आनंद स्वरूप आहे, समुद्र पाहिला तर आनंद होतो, हा जो आनंद आहे हा आनंद अल्पकाळ टिकतो ही मर्यादा आहे। डॉक्टरांनी अगदी बरोबर सांगितलं, मला तुमचं मनोगत फार आवडलं, मला असं वाटतं की अशा प्रकारची मंडळी या केंद्रामुळे साधना करायला लागली जे जीवनाचा अर्थ शोधत होते पण काहीतरी कमतरता आहे हे ज्यांच्या लक्षात येत होतं, अशी एक व्यक्ती मिळाली तरी खूप मोठी गोष्ट आहे। त्यांच्या लक्षात आलं की हा आनंद अल्पजीवी आहे, तशीच याची दुसरी मर्यादा अशी आहे की हा आनंद असला तरी देखील हा आनंद मन एका क्षणात नाहीसं करू शकतो। मनानं व्यग्रता असेल, व्यवसाय व्यापारासंबंधी व्यग्रता असेल तर तुम्हाला उगवलेला पौर्णिमेचा चंद्र देखील सुख देऊ शकत नाही, तुम्हाला तुम्ही उगवतीचा सूर्य पाहिला तरी सुख देऊ शकत नाही, तुम्हाला पर्जन्यवृष्टी पाहून देखील सुख होऊ शकत नाही। याचं कारण तिथं सुख असलं तरी तुमचं मन ते सुख अनुभवण्याला अनुकूल नाही, असं असल्यामुळे हे सगळेच विषय हे त्या तऱ्हेने अल्पजीवी सुख देणारे असे असतात। संगीत कितीही चांगलं झालं तरी जर सतत कानावर आलं तर एखादा तास, दोन तास, खूप दर्दी असेल तर 3 तास, याचं कारण हे सुख तुमच्या आतल्या सुखावर जेव्हा आक्रमण करायला लागतं तेव्हा तुम्हाला ते नको वाटायला लागतं। पण अशा प्रकारे केवळ द्रष्टा उरला आणि समोर विचारच नाहीत अशी स्थिती निर्माण झाली की आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं जे सुख असतं त्याचा कधीही कंटाळा येत नाही। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पैगा आणिकही एक याचे जे हाता आलिया तरी न वचे आणि अनुभविता काही न वेचे वरिविटे ही ना। बाकीच्या विषयांना वीट आहे पण या सुखाला वीट नाही, म्हणून हा अवीट आनंद स्वरूपाचा आनंद मिळायला सुरुवात होते। हा स्वरूपाचा आनंद खरं म्हणजे आपल्या आतच आहे, आपल्या जवळच आहे। डॉक्टर, तुम्ही म्हणालात स्वामी माधवनाथांचा ग्रंथ वाचल्यावर, छोटं पुस्तक स्वामीजींचं, हेच वाक्य होतं की आनंद आपल्या आतच आहे आणि एकदम प्रकाश पडल्यासारखं झालं असं ते म्हणतात। आपण तर बाहेर शोधत होतो पण आत आहे तो हा स्वरूपाचा आनंद ध्यान करताना मिळतो, नामस्मरण करताना मिळतो, नाम घेत असताना। नाम, नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो परमात्मा, आणि नाम घेणारे आपण हे एकरूप आहोत असा जेव्हा प्रत्यय येतो तेव्हा स्वरूपाचा आनंद मिळत असतो. समर्थ म्हणतात की ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, आपणच आपल्याला पाहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी दर्पणाचे नि आधारे आपणची करू न दुसरे, मुख पाहती गवारे तैसे नवे हो. आरशात आपणच आपलं प्रतिबिंब पाहत असतो, तिथे आपल्याशिवाय दुसरं कोणी नसतं. पण समर्थांना ज्ञानेश्वर महाराजांना तसं पाहणं इथे अपेक्षित नाही. आपली इंद्रिय बुद्धी मन यांच्या सगळ्या क्रिया शून्य झाल्यानंतर जो उर्वरित राहतो तो मी स्वतः जसं झोपेमध्ये मी हरवून जातो, मात्र झोपेत आपल्याला जाणीव नसते तसं ध्यानात कधीही होत नाही. ध्यानामध्ये आतला मी सतत जागा असतो, तो त्यालाच बोध होतो, त्यालाच प्रबोध होतो, त्याला असं समजतं की आपणच आत्मस्वरूप आहोत. मला असं वाटतं की स्वामी स्वरूपानंदांना फक्त एवढंच सांगायचं होतं, हा जो आपण स्वतः हेच स्वरूप परमात्म्याचं आहे, अशा प्रकारे देह मन बुद्धीचा निराश झाल्यानंतर ते अविनाशी आहे, ते गुणरहित आहे, ते व्यक्ततेच्या पलीकडचं आहे, ते शांत स्वरूप आहे. आत्म्याचं वर्णन शांत अयम आत्मा असं केलेलं आहे. अशा आपल्या स्वरूपाला जो प्राप्त होतो हळूहळू त्याचे विचार शांत होतात, त्याची दृष्टी शांत होते, त्याचं बोलणं देखील शांततेने होतं, तो अंतर्बाह्य जणू बदलून जातो. सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो सद्भाव जागा झालेला असतो तो स्फटिकांच्या घरामध्ये लावलेला दिवा जसा स्फटिकाच्या भिंतीचा काहीच अडसर न होता जसाच्या तसा बाहेर प्रकाशित व्हावा, तसा हा आतला सद्भाव सत जाणल्याचा भाव हा इंद्रियांमधून अंगोपांगांमधून व्यक्त व्हायला सुरुवात होते. तो परम प्रेमळ परमशांत होऊन जातो. तो जन्म आणि मृत्यू ज्या देहाला लागलेले आहेत तो देह मी नाही अशा भावनेमध्ये येतो. साधकासी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती, या कारणे निस्संदेह श्रोती साधू ओळखावा, असा संदेहरहित साधू तो होऊन राहतो. त्याला आत्मस्वरूपाविषयी कोणतीच शंका राहत नाही. यानंतरच्या 3-4 ओव्यांचं पूजनीय स्वामीजींनी वाचन केलं आणि म्हणाले, मला असं वाटलं होतं की अजून 2-4 ओव्या तरी होतील, पण नाही, आता आपली वेळ संपली. पुढच्या ओव्या मी जेव्हा पावसला परत येईन तेव्हा. पावसला येणारच आणि पावसला आलो की डोरल्याला येणार. मला असं वाटतं की या एवढ्या छोट्या गावामध्ये ज्याची लोकसंख्या किती आहे, 1000 असेल, 1000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 25-30-35 एवढी मंडळी येतात, म्हणजे स्वामीजींनी सांगितलं 5%, तर तुमचा एखादा उत्सव असेल तर 50-60 जण येत असतील. तर 5% लोकांपर्यंत पोचायचं हे उद्दिष्ट डोरले गावांनी प्रथम गाठलंय आणि पुण्याला गाठायला फार काळ लागणार आहे. ज्याची 50 लाख लोकसंख्या आहे 2.5 लाख लोक कसे येणार, पण अशा या सात्विक साध्या गावामध्ये हे सहज शक्य करून दाखवलंय. स्वामीजींच्या कृपेने हे साधलं गेलं असं आपण म्हणू, पण तुम्ही हा उपक्रम असाच चालू ठेवा. या उपक्रमाच्या बरोबरीने तुम्ही पुण्यात येता, शिबिराला येता. मला माहिती आहे डॉक्टर तुम्ही पुण्यात आला होतात आणि गणेशपुरमला राहिला होतात, हेही मला चांगलं आठवतंय. असंच तुम्ही येत रहा, केंद्रात या, पुण्यात या, मीही इथे येईन. कुठेतरी संवाद घडला पाहिजे असं मला वाटतं. ज्यांच्याकडे इंटरनेटची फॅसिलिटी आहे ती मंडळी देखील आता नेहमीच श्रवण देखील करतात आणि त्यांच्यात हे कुटुंब देखील आहे. कुठून आपण जन्माला आलो हा पहिला बिंदू आहे आणि आपण देह ठेवण्याच्या आधी आत्मज्ञान संपन्न करून घ्यायचं आहे हे नक्की अशा जिद्दीने जर चाललो तर मला असं वाटतं की परमार्थात इतकं अवघड काही नाही. निश्चयाची गोष्ट आहे तर निश्चयानी बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं आपण संपादन करूयात. हरिओम तत्सत. यानंतर स्वामीजींचा सर्व संतांचा जय जयकार केल्यानंतर हा कार्यक्रम स्नेहभोजनाने संपन्न झाला आणि आम्ही पुन्हा सर्वजण पावस मुक्कामी परत आलो.
हरी हरी हरी
श्रीराम. सर्वसाधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या.
वंदना. निळा सावळानात, निळा सावळानात तशी निळी सावळी रात, निळा सावळानात तशी निळी सावळी रात। कोडे पडते तुला पाहता, कोडे पडते तुला पाहता कृष्णा अंधारा, निळा सावळानात तशी निळी सावळी रात। तुडवुनी वन ढुंढुनी नंदनावन, तुडवुनी वन ढुंढुनी नंदनावन, शोधून झाले अवघे त्रिभुवन, शोधून झाले अवघे त्रिभुवन, एकन उरले गोपीचे घर, एकन उरले गोपीचे घर, हाकेच्या टप्प्यात, निळा सावळानात तशी निळी सावळी रात। नीलजली यमुनेच्या काठी होडी सोडिली मी देहाची, नीलजली यमुनेच्या साठी होडी सोडिली मी देहाची, गवसलासना परी तू काना, गवसलासना परी तू काना, लाटांच्या रासात निळा सावळानात तशी निळी सावळी रात। कोडे पडते तुला शोधिता, कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात, निळा सावळानात, निळा सावळानात, निळा सावळानात।
वा वा वा, हरि हरि। कवींनी केलेली काव्य कधी कधी फार हुरहुर लावून जातात, तसं हे काव्य आहे। जसा कृष्ण निळा सावळा तशी रात्र देखील निळी सावळी, त्यामुळे अंधारात एकतर तो सगळीकडे दिसतो किंवा कुठंच दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण होते। कोडं पडतं, त्याला अंधारात कसा शोधायचा, अंधारात प्रत्येक ठिकाणी तो आहे असंही वाटेल, किंवा तो कुठं लपलाय असंही वाटेल, आणि तो कुठंच सापडत नाही अशी भावना व्यक्त केलेली आहे। शेवट या काव्याचा अपूर्ण किंवा हुरहुर लावणारा असाच राहतो। नील जली यमुनेच्या काठी होडी सोडिली मी देहाची गवसलासनात तरीही तरी तू कान्हा लाटांच्या रासात असं लिहिलेलं आहे. जणू देह सोडून दिला, देहाची होडी केली आणि लाटांच्या रासात म्हणजे अत्यंतिक प्रेमामध्ये देहाला मी लोटून दिलं तरी तू सापडला नाहीस. नील जली यमुनेच्या काठी होडी सोडिली मी देहाची गवसलास मग त्यातची कान्हा लाटांच्या रासात असं मी लिहीन. याच्यात थोडी दुरुस्ती करीन. जर इतकं रास इतकं जर प्रेम असेल तर कान्हा त्याच्यात सापडणार. अपूर्ण काव्य फार हुरहुर लावून जात. गवसलास मग त्यात तू कान्हा लाटांच्या रासात. आमच्या लहानपणी हे रेडिओवर सकाळी जी भक्तिगीतं लागायची त्याच्या बऱ्याच वेळेला शेवटी हे एक भक्तिगीत म्हणून लागायचं आणि संपायचं. हुरहुर लावणारं गीत आहे हे तितकंच खरं आहे. एक प्रश्न इथं आहे, साधकाने पत्रिका पाहावी की का नाही, असं एक वाक्यात उत्तर अशी असे प्रश्न. तुम्हाला काय अडचण आहे हे विचारल्याशिवाय मी काय सांगणार, तुम्ही पाहावी का न पाहावी, कशाकरता विचारताय हे तरी कळलं पाहिजे. त्यामुळे असे प्रश्न नसावेत असं मला वाटतं. तुम्ही साधक आहात आणि पत्रिका पाहणार नाही असं म्हणालात, तुम्ही कोणाचा प्रश्न आहे माहीत नाही. तुमच्या मुलाचं लग्न काढलेलं आहे, तुमच्या मुलीचं लग्न काढलेलं आहे आणि आमचे स्वामी म्हणतात की पत्रिका पाहायची नाही म्हणून तुम्ही आलेल्या स्थळाला नाही म्हणणार, पत्रिका नाही पाहायची असं म्हणणार. त्यामुळे असे प्रश्न नका विचारू. त्याच्याऐवजी तुम्हाला अडचण काय आहे ते कळलं पाहिजे असं मला वाटतं. कारण कधी कधी आपल्या एकट्याच्या हातात काही नसतं. आपण पुष्कळ आपल्या विचारांनी चाललेले असलो तरी देखील त्यामुळं अडचण काय आहे हे खरंच कळलं पाहिजे, तरच उत्तर देणं शक्य आहे, नाहीतर कसं देता येईल. जसं साधकाने औषध घ्यायचं की नाही म्हणजे काय, असं जे जीवन आपल्याला लाभलेलं आहे आणि जो अवतीभोवती समाज आपल्या आहे त्या समाजातल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या साधक म्हणून आम्ही झुगारून द्याव्यात का तसंच गतानुगतिक चालावं. परमार्थ करत असताना पत्रिका ज्योतिष याबद्दल नक्की काय भूमिका असावी. त्यामुळं ज्यांनी कोणी प्रश्न विचारला असेल त्यांनी काहीतरी त्यांची काय अडचण आहे ते तरी निदान समजलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याकडे एक मुलगा येतो, तो उज्जैनचा आहे आणि इथं यायला लागला तेव्हा फक्त इथलं वातावरण त्याला खूप भावत होतं. सात्विक प्रसन्न असं वातावरण त्याला खूप आवडत होतं. घरातले संस्कार खूप चांगले असणार, स्वतःही खूप चांगला आहे. येत राहिला नियमाने, शिबिरामध्ये आला, त्याच्यानंतर त्याने अनुग्रह घेतला. हळूहळू मराठी त्याला समजायला लागली, काहीही समजत नव्हतं तेव्हापासून आता मराठी समजायला लागली. काल मला सांगून गेला की तुमचं प्रवचन बरंचसं समजलं. त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे, तृतीय अध्याय में अर्जुन ने एक तरह से भगवान पर यह आरोप लगा दिया कि एक तरफ आप कर्म और कर्ता से अलग होने की बात करते हैं, परंतु दूसरी ओर कर्म की प्रधानता बतलाते हैं, ऐसा क्यों? यह तो उसी प्रकार हुआ कि वैद्य दवा के साथ ही रोग बढ़ा दे। तब भगवान ने तृतीय श्लोक में कहा कि ज्ञान योग और कर्म योग मेरे ही द्वारा बनाए गए हैं, परंतु अर्जुन का प्रश्न तो वही का वही रहा कि इस सब की आवश्यकता ही क्या थी, शून्य ही क्या बुरा था, असा त्याने प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न असा आहे की अर्जुन भगवंतांना असं म्हणतो, त्याने आरोप असाच शब्द वापरलाय, भगवंतांच्या आणि अर्जुनाच्या संबंधामध्ये आरोप प्रतिआरोप अशा प्रकारचे संबंध नव्हते, त्यांचे सख्य भावाचे संबंध होते। तो मित्र होता, बंधू होता, सखा होता आणि मोकळेपणाने बोलू शकत होता। आणि एखाद्या चर्चेमध्ये जसं आपण एखाद्या व्यक्तीला सहज विचारतो की तू असं म्हणतोस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तर वेगळंच बोलतोस, असं कसं, असं जसं म्हणावं, तशा प्रकारे अर्जुनाने विचारलेलं आहे। मूळ अर्जुनाचा प्रश्न असा आहे, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन, कर्मापेक्षा बुद्धी ही जास्त श्रेष्ठ आहे असं तू म्हणतोस, तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, तर मग युद्धासारख्या घोर कर्मामध्ये तू मला का ढकलतोस, तू माझी नियोजना का करतोस? व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धी मोहयसी व मे, मिश्र पद्धतीचं माझ्याशी तू संभाषण करतोयस, त्यामुळे माझ्या बुद्धीला योग्य रीतीने बोध होत नाहीये, माझी बुद्धी मोहित होते आहे, तू माझ्या बुद्धीला मोह पाडतो आहेस, याला तो आरोप म्हणाला असावा। तदेकम वद निश्चित्य, त्यामुळे एक काय असेल ते सांग। स्थिर बुद्धी असावी की कर्म करावीत, तू एक मला काहीतरी सांग। येन श्रेयोह मापनुयाम, ज्यामुळं मी श्रेय प्राप्त करेन। हा जो श्रेय शब्द आहे, श्रेयस आणि प्रेयस या ज्या दोन गोष्टी जीवनामध्ये आहेत, आपल्याला जे प्रेयस किंवा प्रिय असतं ते श्रेयस्कर असेल असं नाही, आणि जे श्रेयस्कर असेल ते प्रिय असतं असं नाही। आणि जे श्रेयस्कर आहे त्याच्यामध्ये श्रेय म्हणजे हिताचं, कल्याणाचं, अर्जुन या श्रेयामध्ये देखील, श्रेयसामध्ये देखील निःश्रेयसाबद्दल बोलत होता, म्हणजे मोक्ष ज्ञानाविषयी बोलत होता। जे माझ्याकरता अंतिम हिताचं असेल ते तू मला सांग असं अर्जुन म्हणत होता। म्हणजे तात्पुरतं मला युद्धाला प्रवृत्त करायचं म्हणून एका बाजूला तू कर्म कर, युद्ध कर असं सांगतोस, एका बाजूला स्थित प्रज्ञतेचे गोडवे गातोस, असं दोन प्रकारांनी बोलू नकोस असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे। बघा आता त्याचा प्रश्न, एक तरह से भगवान यह आरोप, अर्जुन ने एक तरह से भगवान पर यह आरोप लगा दिया कि एक तरफ आप कर्म और कर्ता से अलग होने की बात करते हैं, परंतु दूसरी ओर कर्म की प्रधानता बतलाते हैं, कर्म आणि कर्ता याच्यापासून दूर होऊन स्थिर बुद्धी करायला सांगतोस आणि दुसऱ्या बाजूनी कर्म करायला सांगतोस, ऐसा क्यों? यह तो उसी प्रकार हुआ कि वैद्य दवा के साथ रोग ही बढ़ा दे, वैद्यांनी औषधी द्यावं आणि रोग ही वाढवावा असं झालं, कारण कर्म करायला लागलं की बुद्धीची स्थिरता गेली। बुद्धीची स्थिरता सांगितली तर मग कर्म कशी करणार? तेव्हा तब भगवानने तृतीय श्लोक में कहा, म्हणजे भगवंतांच्या उत्तरामध्ये भगवंतांनी सांगायला सुरुवात केली की ज्ञान योग और कर्म योग मेरे ही द्वारा बनाये गए है। तो तिसरा श्लोक असा आहे, लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्म योगेन योगिनाम। दोन प्रकारच्या निष्ठा फार पुरातन काळापासून मी सांगितलेले आहेत। जे ज्ञानयोगी आहेत आणि जे कर्मयोगी आहेत त्यांना दोन वेगवेगळे मार्ग मी सांगितलेले आहेत। ज्ञानयोग्यांकरता ज्ञानाचा मार्ग सांगितलेला आहे आणि कर्मयोग्यांकरता कर्म मार्ग सांगितलेला आहे असं भगवंत म्हणाले। परंतु अर्जुन का प्रश्न तो वही का वही रहा कि इस सब की आवश्यकता ही क्या थी, शून्य ही क्या बुरा था, इस सब की म्हणजे काय? अर्जुनाचा प्रश्न काय होता कि कर्म आणि कर्ता याच्यापेक्षा वेगळं राहून स्थिर बुद्धी करायला तू सांगतोस किंवा कर्म करायला सांगतोस? एक काहीतरी सांग। तर परत तू असं सांगतोस की फार पुरातन काळापासून मी या दोन निष्ठा सांगितल्यात। अर्जुनांनी तुला ते कुठं विचारलंय? अर्जुनांनी असं विचारलंय की मी काय करायचं, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आला प्रश्न आला लक्षात, खूप चांगला प्रश्न आहे आणि अभ्यास असल्याशिवाय असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाही। या प्रश्नाची पार्श्वभूमी प्रथम पाहायला पाहिजे। दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं, या तत्वज्ञानाला सांख्य बुद्धी असं नाव दिलं गेलं। हा आत्मा कधीही जन्मत नाही, कधीही याला मृत्यू नाही, हा पूर्वी कधीतरी होता, पुढे कधीतरी असेल, अशी भाषा याच्याबद्दल संभवत नाही। हा नेहमीच असतो, हा जन्मरहित आहे, हा नित्य आहे, हा शाश्वत आहे आणि हा पुराण कालापासून आहे, म्हणजे फारच सनातन आहे। एवढंच नव्हे तर याच्या आधी काहीच नव्हतं। याच्या आधी काळाची गणनाच नव्हती, सर्वात प्रथम हाच होता आणि ते आत्मस्वरूप तुझ्याही अंतर्यामी आहे, तू ही वस्तुत तेच आहेस, याला सांख्य बुद्धी असं नाव दिलं गेलं भगवद्गीतेमध्ये। ही ज्ञाननिष्ठा आहे, हे ज्ञानाचं बोलणं आहे। आता मी हे ज्ञानाचं बोलणं केलं, भगवंतांनी सांगितलं ते ज्ञानाचं बोलणं तुम्हाला मी सांगितलं, जसं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं। भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्यावर अर्जुनाचा थोडाच निश्चय असा झाला की मला मरण नाही, मला जन्म नाही, मी अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे। अर्जुनाचा असा बोध झाला नाही, म्हणजे या ज्ञाननिष्ठेचा अर्जुनाला काही उपयोग नव्हता। जरी हा मार्ग असला पूर्वीपासून, तरी या मार्गाचा अर्जुनाला काहीही उपयोग नव्हता। आता अर्जुनाला सांगण्याची गरज होती की या ज्ञाननिष्ठेमध्ये कशा रीतीने रमायचं, ही ज्ञाननिष्ठा कोणत्या योगांनी प्राप्त करून घ्यायची याची गरज निर्माण झाली। जर सांगितलं आणि समजलं, ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की काना वचनाची ये भेटी, सरीसीची पै किरीटी, वस्तू होऊनी उठी कवणी एकी जो। सद्गुरूंचे शब्द कानावर आल्यानंतर लगेच अरे तेच तू परमात्म तत्व आहेस असं सद्गुरू म्हणाले आणि शिष्य हो तोच मी आहे असं म्हणून उठला, मी देहरहित आहे, आणि अशा दृढ बोधामध्ये वावरायला लागला तर गोष्ट संपली, पण त्याला ते जमत नाही म्हणून विविध मार्ग सांगायला लागतात। मग त्याला सांगायला लागतं की तू नेहमी जी कर्म करतोस या बोधात स्थिर राहण्यासाठी कर्म आड येतात, ती कर्म कशा बेतानी करायला पाहिजेत असं तत्वज्ञान सांगायला लागतं। तू काय लक्षात ठेवून कर्म कर हे सांगायला लागतं, बरोबर आहे। तसंच आत्म्याची प्रचिती घेण्यासाठी म्हणून जरी तू स्वयंसिद्ध तेच असलास तरी देखील तू ध्यानादी साधना करायला पाहिजेत, म्हणजे तुझ्या ठिकाणी तो ठाई पडेल असं सांगायला लागतं। मग तुझा अंतर्यामी आहे तोच सर्वत्र कसा भरून राहिलेला आहे ते पाहण्याची युक्ती दृष्टी त्याला शिकवावी लागते। मग सर्वांच्या अंतर्यामी तो असेल तर सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या त्याची सेवा म्हणजे दुसऱ्याच्या देहाची देखील सेवा, त्याचा आदर कसा राखावा हे शिकवावं लागेल। आणि मग ठळक ठळक ठिकाणी जगतामध्ये तो कसा भरून राहिलेला आहे, एवढंच नव्हे तर चराचरात तो कसा भरून राहिलेला आहे हे क्रमक्रमाने सांगायला लागेल। ही दुसरी निष्ठा झाली, कर्मयोग निष्ठा असं त्या निष्ठेचं नाव आहे आणि या पुरातन काळापासून आहेत। अर्जुनांनी जेव्हा प्रश्न विचारला एकच काहीतरी सांग, तेव्हा खरं म्हणजे दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला तेही सांगितलेलं होतं। कधी कधी ऐकणाऱ्याला आपल्याला आधीच सांगितलेलं हे समजत नाही, तशी अर्जुनाची परिस्थिती झाली। अर्जुनाला तिसऱ्या अध्यायात जो कर्मयोग आणि मी सांगतो तशा पद्धतीने भगवद्गीतेचा विकास होत गेला, पण अर्जुनाला हीच गोष्ट भगवंतांनी सूत्र रूपानी दुसऱ्या अध्यायात सांगितली तरीही अर्जुनांनी प्रश्न विचारला अशी गोष्ट आहे। ही सांख्य निष्ठा सांगितल्यानंतर भगवंतांनी अर्जुनाला योग निष्ठा सांगितली, म्हणजे कर्म योग निष्ठा सांगितली। त्याच्यामध्ये महत्वाची अशी गोष्ट होती की तू जरी आत्मस्वरूप असलास किंवा हा आत्मबोध झाला अशा ज्ञानी पुरुषाला देखील कर्म करावीच लागतात। कर्म करण्यामध्ये सर्वांचाच अधिकार आहे, तो ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो। त्याची इंद्रिय कर्म करणार, डोळे पाहणार, कान ऐकणार। आत्मा हा दृष्टीचा विषय नाही, पण डोळे जगत पाहणार। आत्मा हा कानाचा विषय नाही, पण ज्ञानी पुरुषाचेही कान जगतातले शब्द ऐकणार। आत्मा हा स्पर्शाचा विषय नाही, पण ज्ञानी पुरुषाला देखील स्पर्श समजणार। म्हणून कर्मामध्ये अधिकार आहे हे लक्षात घे। जो जो जिवंत व्यक्ती म्हणून आहे तो कर्म करणार, एवढंच नव्हे तर बसून राहणे, झोपून राहणे ही देखील क्रियापद आहेत। बसणे, झोपणे, काही न करणे असं असल्यामुळं त्याच्यात देखील कोणतीतरी कृती आहे। कर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे असं भगवंतांनी सांगितलं। कर्मामध्ये आहे तसं कर्म केलं की जसं फळ मिळणारच। मी एखादं कर्म करेन आणि मला फळ मिळणार नाही असं शक्य नाही। मी तुम्हाला काहीतरी कसं तरी बोलेन आणि तुम्ही त्याचं फळ मला देणार नाही असं शक्य आहे? नाही। चेंडू जमिनीवर आपटला की परत आपल्या हातात उडून येणार। क्रिया प्रतिक्रिया, ध्वनी प्रतिध्वनी या न्यायाने कर्माचं फळ हे अवश्यमेव असतं, ते टाळताच येत नाही। कर्माचं फळ मिळेल, पण कर्माचं फळ मला मिळतंय असं समजू नकोस। जो सांख्ययोग किंवा ज्ञानयोग सांगितला तो ज्ञानयोग अबाधित ठेवण्यासाठी म्हणून कर्म कोणत्या बेताने करायला पाहिजे, काय लक्षात ठेवून करायला पाहिजे, तर फळाच्या ठिकाणी अधिकार देह मनबुद्धीचा आहे। देह मनबुद्धीला फळ हे मिळणार, पण देह मनबुद्धीला मी समजू नकोस आणि तू म्हणजे आत्मरूप असलेला तू फळावरचा अधिकार मी सोडला असं म्हण. जीवदशेला वस्तुतः आत्मा पण जीवदशेला येतो तेव्हा सगळी सुख दुःख मी भोगतो, मी कर्माची फळं अनुभवतो असं त्याला वाटत असल्यामुळेच तो अज्ञानात पडतो. त्याच्यापासून जर दूर व्हायचं असेल तर फळाचा अधिकार देह मनबुद्धीचा, देह मनबुद्धी मी नाही, मी सच्चिदानंद आत्मरूप अशा प्रकारची भावना धर. म्हणून तुझा कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्ये देखील आहे, पण तू देह नाही या भावनेमध्ये भूमिकेमध्ये येऊ इच्छित असल्यामुळं तू फळावरचा तुझा अधिकार सोड, देह मनबुद्धीचा राहू दे, तिला ती मिळणारच आहेत, तसं फळापासून वाचता येत नाही. तसं कर्म हे फलहेतू समोर ठेवून करू नकोस. कर्म देह मनबुद्धी करते पण मी करतो असा भाव असतो. जसा जसं ओलं खोबरं करवंटीला अगदी चिकटलेलं असतं तशी आपली देहबुद्धी आणि आपलं चैतन्य हे अगदी एकमेकांना मिळालेलं असतं. असं असल्यामुळं कोणीही जरी झाला तरी देखील त्याला वारंवार असंच वाटत राहतं की आपण जी कर्म करतो किंवा कर्माला प्रवृत्त होतो तर त्याचा हा परिणाम होणार असेल तर मी कर्माला प्रवृत्त होईल असंच मनुष्य मात्राला वाटत राहतं. हा परिणाम जर सुखाचा, शांतीचा, समाधानाचा असेल तर मी कर्माला प्रवृत्त होईल. जाणून बुजून या कर्मातून दुःख प्राप्त होईल, कटकट, उद्वेग, संताप होईल तर कर्माला मी हात घालणार नाही. म्हणजे कर्माचा तो अंतर परिणाम त्या हेतूनीच मी कर्म करतो. पण भगवंत असं म्हणतात की कर्म हे हेतू ठेवून करू नकोस. हाच विचार पुढे विकसित करताना कर्तव्य कर्म केवळ तू कर असं सांगितलं. हेतू ठेवून करू नको म्हणजे कर्तव्य कर्म कर, मग ते योग्य अयोग्य, ते सुख देणारं दुःख देणारं हा विचार नको करू, कर्तव्य म्हणून कर असं पुढे तिसऱ्या अध्यायात सांगितलं. मा कर्म फल हेतुर्भू हू आणि न करण्याकडे तुझा कल नसावा. माते संगाहा तू अकर्मणी. मी मुळीच करणार नाही, मी कर्मविरहित राहीन. कारण कर्म न करणं हा देहाचा स्वभाव असूच शकत नाही. कर्म न करणं ही आत्म्याची स्थिती आहे, ती देह मनावर लादू नकोस. मी मुळीच करणार नाही अशी भूमिका घेऊ नकोस, तीही देहाहंतेचीच असते. जसं धडधडून मी करेन ही देहाहंत आहे, तसं मी मुळीच करणार नाही असा अभिमान देखील अहंतेतच येतो. तसं अजून एक सांगितलं ते म्हणजे तू योगस्थ म्हणजे सांख्य योग जो सांगितला आत्मस्वरूप समजून घेण्याचा, तर आपलं स्वरूप ते आहे असं पक्क लक्षात घेऊनच तू कर्म कर. कर्म करत असताना मी देह अशी भावना ठेवू नकोस. मी सच्चिदानंद आत्मा, देहरहित, चैतन्यमय, नित्य असं लक्षात ठेवून तू कर्म कर. योगस्थः कुरु कर्माणि. संगम त्यक्त्वा धनंजय. एका बाजूला मी आत्मा हे लक्षात घे आणि एका बाजूला तू संग टाक म्हणजे देहादींचा संग तू टाकून दे कर्म करत असताना. हे सर्व वैचारिक गोष्ट आहे. आणि कर्म पूर्ण होईल अथवा अपूर्ण राहील. काही कर्म सिद्ध होतात, काही कर्म असिद्ध राहतात. या सर्व प्राकृत देह मनबुद्धीच्या गोष्टी समज. कारण तू कर्मापासून, देहापासून, फळापासून कधी स्वतःला वेगळं करून चुकलेला आहेस. असं असल्यामुळं त्या कर्माची सिद्धता आणि असिद्धता याच्यावर तुझी पूर्णता आणि अपूर्णता अवलंबून नाही. कधी कधी असं होतं की एखाद्याच्या संसारामध्ये खूप चांगली गोष्ट असते, सगळं चांगलं झालेलं असतं, मुलांची उत्तम ठिकाणी लग्न, मुलांना उत्तम नोकऱ्या, स्वतःचं घर खूप चांगलं, सर्व प्रकारची संपन्नता, सिद्ध ज्याला म्हणू तसं, त्याच्याकडे जरा दुरून बघ, कारण ही देह मन बुद्धीची गोष्ट आहे, याचा तुझा संबंध नाही हे पक्कं लक्षात ठेव. आणि कोणाकोणाच्या बाबत असं होतं की एखाद्या मुलाचं लग्न राहतं, काय संसारातली दुःख काय सांगणार, आयुष्यभर पण स्वतःचं घर करता आलं नाही, मनासारखी नोकरी झाली नाही, कर्म असिद्ध बऱ्याच वेळेला राहतात, त्याच्यापासूनही आपण अलिप्त आहोत असंच तू लक्षात घे. सिद्ध्य असिद्ध्या हा समभूत्वा, ते समठेव, याचा अर्थ तू त्याच्यापासून वेगळा आहेस असं लक्षात घे. आणि या समत्वाला योग असं म्हणतात, जे भगवद्गीतेतला जो योग आहे तो समत्व बुद्धीला, द्वंद्व सहिष्णुतेला, द्वंद्व साम्य, प्रकृती साम्य, गुणसाम्य, हा भगवद्गीतेचा योग आहे. समत्वम योग उच्यते. आणि मग भगवंत असं म्हणाले की असं समत्व प्राप्त झाल्यामुळे काय होत असेल, तर अशा समत्वानी बुद्धीला स्थिरता येते, म्हणजे आपण आत्म्यामध्ये रमतो. हे जे आत्म्यामध्ये रमणं आहे त्याचा अंतिम विचार केला, कर्म करत करत इथपर्यंत जो आला त्याच्या दृष्टीने आता कर्म करायची की करायची नाहीत ही गोष्ट फार गौण राहते. कारण अर्जुन युद्ध करायचं की करायचं नाही अशा प्रश्नात अडकलेला होता. म्हणून भगवंत असं म्हणाले की दुरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. हा जो बुद्धियोग आहे, बुद्धियोग हा विशिष्ट शब्द आहे, म्हणजे सांख्य बुद्धी म्हणजे आत्मविषयक बुद्धी आणि हा योग म्हणजे समत्व प्राप्त होणं कर्म करता करता. तो कॉइन केलेला शब्द आहे, सांख्यबुद्धी आणि योगबुद्धी मिळून आलेला शब्द भगवद्गीतेत, म्हणजे बुद्धियोग, की ज्याच्यात आत्मविषयक तत्वज्ञान आणि कर्मविषयक युक्ती या दोन्हीचं ऐक्य झालेलं आहे. हा बुद्धियोग जो आहे त्याच्यात स्थिर राहणं या तुलनेनी, मग आता मी कर्म करू का करू नको हा प्रश्न फार गौण राहतो. कारण कर्मापासून फळापासून तू तुला स्वतःला कधीच वेगळं काढलेलं आहेस, तू आता आत्मरूप होऊन गेलेला आहेस, आता बुद्धी आणि योग यांची ऐक्यता तुझ्या जीवनामध्ये आलेली आहे. नेहमी हा बुद्धियोग प्राप्त करून घेण्याचीच आकांक्षा तू धर. बुद्धौ शरण मन्विच्छ, कर्म करता करता देखील अशी स्थिर बुद्धी व्हावी अशीच भावना तू धर. कृपणा हा फल हेतवहा, आणि फळ हेतूपशी, फळाच्या इच्छेविषयी कृपण हो, कंजूष हो, तू त्याची इच्छा धरू नकोस असा भगवंतांनी उपदेश केला. आणि जर सगळी भगवद्गीता नीट पाहिली तर इथं जसं कृपणा हा फल हेतवहा म्हटलंय, तसंच युक्ता हा कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोती नैष्ठिकीम असंच भगवंत म्हणाले. कर्मफलाचा त्याग शांती, बाराव्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकामध्ये देखील एकापेक्षा एक श्रेष्ठ कसं आहे हे सांगताना, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांती ही अनंतरम. हा त्याग घडला कर्मफलाचा की शांती आणि बुद्धीचं स्थैर्य या दोन्ही गोष्टी तुला प्राप्त होतात असं सर्व भगवद्गीतेत एकाच प्रकाराने भगवंतांनी सांगितलं. इथं हा जो श्लोक आहे या श्लोकाला धरून तिसऱ्या अध्यायात सुरुवातीला जे अर्जुनाचे विधान आहेत, तर ती विधानं असलेला प्रश्न निर्माण झाला. कारण भगवंत असं म्हणतात की या बुद्धी योगाच्या सापेक्ष तुलनेनी तू कर्म गौण मान असं भगवंत म्हणाले. कोणत्या का म्हणाले हे न समजताच अर्जुन म्हणाला की तू मिश्र पद्धतीचं बोलतोयस. भगवंत काही मिश्र पद्धतीचं बोलत नाहीयेत. बुद्धीचं गोंधळ होईल असं काही बोलत नाहीयेत. पण अर्जुनाला बुद्धीचं स्थैर्य त्याच्यानंतर जी स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली ती इतकी झगमगीत आहेत की त्याची भुरळच पडावी. तो म्हणायला लागला मी बुद्धी स्थिर करून बसतो, कर्म कशाला करायची. पण बुद्धी स्थिर करून बसणं इतकं सोपं असतं तर सांख्ययोग सांगून झाल्यानंतर तुला समजलंच असतं. तुला समजलं नाही म्हणून कर्माची युक्ती सांगितली. तुला जर समजलं असतं तर प्रश्नच नव्हता. अर्जुन हा कर्मयोगाचा अधिकारी आहे हे अर्जुनाच्या प्रश्नावरून त्यामुळं भगवंतांच्या लक्षात आलं. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दन तत् किम कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव असं भगवंतांना अर्जुन म्हणायला लागला. कर्मापेक्षा बुद्धी जर श्रेष्ठ असं तू म्हणत असशील तर या घोर कर्मामध्ये माझी नियोजना का करतोस. आणि तिथं काय म्हणतात भगवंत की कर्मामध्ये अधिकार आहे, फळामध्येही आहे, पण तू आत्मरूप अशी भावना केल्यामुळे फळावरचा सोडून दे. फळ हे तू समोर ठेवून कर्म करून म्हणजे विजय मिळवायचा, एवढं तू कर्तव्य कर्म म्हणून कर्म कर. आणि कर्म मुळीच न करणं हा देहाचा स्वभाव नाही, तो आत्म्याचा स्वभाव आहे. तू युद्ध करत असताना देखील आत्मा हा अकर्ताच राहतो, तू काळजी करू नकोस. तू आत्मविषयक चिंतनामध्ये रममाण हो आणि कर्म कर, मग युद्धासारखं असलं तरी चालेल. देहबुद्धीचा मात्र त्याग घडला पाहिजे. आणि ते सिद्ध होत आहे की असिद्ध होत आहे याच्याकडे लक्ष नको देऊस, कारण त्या सगळ्या देहबुद्धीच्या वार्ता झाल्या. तू आत्मस्वरूप आहेस. असं होईल तेव्हा तुला समत्व प्राप्त होईल, बुद्धीचं साम्य प्राप्त होईल, बुद्धी स्थिर होईल. आणि अशा प्रकारचं बुद्धीचं साम्य झाल्यामुळं तू बुद्धियोगामध्ये रमून जाशील. त्या तुलनेने तुला आधी कर्म करू की नको करू हा प्रश्न खूप गौण वाटेल. दुरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. हा जो बुद्धियोग आहे हा बुद्धियोग भगवंतांनी लोकेस्मिन द्विविधा निष्ठा म्हणजे सुरुवातीला जी सांख्य बुद्धी सांगितली ती एक निष्ठा आहे. आणि जर तशी तुझ्या ठिकाणी पक्की झाली तर मग दुसरी कर्मयोगाची निष्ठा सांगण्याची गरजच नाही. जसं शुकांसारखे जन्मल्याबरोबरच ज्यांना ज्ञान झालं अशांना कर्मयोग सांगण्याची गरज नाही. शुक वामदेव अशी पुराणांतरी उदाहरणं दिली जातात की ज्यांना जे ज्ञानी म्हणूनच जन्माला आले. आणि भगवद्गीता सगळी ही जो दुसरा कर्मयोग आहे किंवा टप्प्याटप्प्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेणं आहे तर त्याचं विवरण करते. मध्ये एका ठिकाणी मात्र भगवंतांनी हा बुद्धियोग निश्चित कसा आहे किंवा हा सांख्य मार्ग नक्की कसा आहे याचंही निरूपण थोडंसं केलं. तेही अर्जुनाच्या प्रश्नावरून केलं की अक्षर अव्यक्त त्याची उपासना करणारा किंवा व्यक्ताची भक्त होऊन उपासना करणारा तुझी यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा 12व्या अध्यायात अर्जुनांनी प्रश्न विचारला. तेव्हा भगवंत असंच म्हणाले की हे दोन्हीही मलाच येऊन मिळतात, या दोन्हींमध्ये काही फरक नाही. पण त्याच्यामध्ये जे नित्य युक्त होऊन माझ्या ठिकाणी मन ठेवून श्रद्धेनी माझी उपासना करतात ते युक्त तम आहेत असं मी म्हणतो. आणि मग भगवंतांनी दोन श्लोकांमध्ये अव्यक्ताची उपासना कशी असते ते सांगितलं. ये तू अक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गम अचिंत्यंच कूटस्थम अचलम ध्रुवम संयम्येंद्रियग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवंती मामेव सर्वभूत हितैरताः. ते अक्षराची निर्देश करता येणार नाही, खून दाखवता येणार नाही अशा परमात्म्याची उपासना करणारे सर्वत्र सदा सर्व काळ नेहमीच उपस्थित राहणार अचिंत्य असं गूढ अचल अशा परमात्म तत्वाची जे धारणा करतात आणि त्याकरता काय करतात संनियम्य इंद्रिय ग्रामम सर्व इंद्रिय ग्राम आवरून धरतात. संन्याशाचीच प्रक्रिया आहे. सर्वत्र समबुद्धया सर्व ठिकाणी समबुद्धी ठेवतात. ही समबुद्धी ठेवता यावी म्हणून घर सोडतात. म्हणजे आपली आई आणि माता मातृत्व हे सगळीकडे समान, आपला भाऊ आणि बाकी सगळे तेही आपले बंधू म्हणून जो घर सोडून निघून जातो सर्वत्र समबुद्धीने राहणं इतकं सोपं नाही. ते प्राप्नुवंती मामेव सर्व भूत हिते रताः सर्व भूतमात्रांच्या हिताची जे चिंता करतात त्याच्यामध्ये जे निमग्न असतात असे. पण भगवंत म्हणतात की यांना जरा जास्त त्रास आहे, क्लेश आहेत साधना करताना. क्लेशोधिकतर असतेषाम अव्यक्ता सत्तचेतसाम यांना जरा जास्त क्लेश होतात असं भगवंत सांगतात. पुढे 18 अध्यायामध्ये हा जो बुद्धियोग आहे या बुद्धियोगाचा परत एकदा भगवंतांनी उच्चार केला. माझी अशी कल्पना आहे हा 48 ते 55 असा क्रमयोग भगवंतांनी सांगितला. कोणी कोणी असं मानतात की पन्नास ते 55 क्रमयोग सांगितला गेला, पण 48 ते 55 श्लोक ज्या क्रमाने भगवद्गीता विकसित झाली तर ते परत एकदा सांगितलं भगवंतांनी. आणि मग हा बुद्धियोग शब्द पुढा आला. चेतसा बघा आता ऐका, चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परहा बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्ता सततम भव. सर्व कर्म मला अर्पण करून मीच प्राप्तव्य, परमात्माच प्राप्तव्य अशी भूमिका ठेवून मत पर होऊन बुद्धियोगाचा आश्रय धरून बुद्धियोगम उपाश्रित्य मत चित्तः सततम भव. माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा, सतत चित्त ठेवणारा हो. म्हणजे कर्म करताना देखील अशा युक्तीनी की तू माझ्यापासून दूरच राहणार नाहीस, चिंतनानेही माझ्याशीच एकरूप होशील. मत चित्ता सर्व दुर्गाणी मत प्रसादात तरिष्यसी अशा रीतीने माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्यानंतर माझ्या प्रसन्नतेनी माझ्या प्रसादानी माझ्या कृपेनी तू तरून जाशील. खूप नाही सांगत कारण 18 अध्यायात एकदा शिरलो, आता घड्याळाकडे लक्ष गेलं. हा प्रश्न खूप चांगला होता म्हणून अर्जुनाला अर्जुनानी भगवंतांना जे विचारलेलं आहे ते दुसऱ्या अध्यायात जे सांगितलं गेलं ते न समजल्यामुळे विचारलं. पण त्या विचारण्याचा असा फायदा झाला की अर्जुन हा निश्चितपणाने कर्माकर्माने परमात्मा प्राप्ती करण्याचाच अधिकारी आहे, कर्मयोगाचाच अधिकारी आहे हे भगवंतांना समजलं आणि पुढची भगवद्गीता आपल्या हातात आली. म्हणून वैद्यांनी औषधी एका ठिकाणी द्यायचं आणि योगी रोगही वाढवायचा अशी कोणतीही गोष्ट या भगवंतांच्या उत्तरामध्ये नाही. आणि अर्जुनाचा प्रश्न जसाच्या तसा राहिला, याचा अर्थ अर्जुन आता हा प्रश्न विस्तारांनी कसा सोडवायचा हे समजण्याचा अधिकारी झाला आणि भगवंतांनी ते पुढे यथासांग केलं. शून्य ही क्या बुरा था, शून्य तर भगवद्गीतेमध्ये काही नाहीच आहे. काहीही नाही ही भगवद्गीतेची संकल्पना नाहीच. पण या प्रश्नाचा निश्चित आपल्याला काहीतरी चांगला उपयोग गीता समजण्याच्या दृष्टीने देखील होईल असं मला वाटलं, म्हणून मी तो विस्ताराने घेतला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि हरि हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद
की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.